नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. घरां अधिकृत करपी तीन तरेकवार विधेयकांक राज्यपालांनी मान्यताय दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत नवी दिल्लींत GST परिशदेच्या 56व्या बसकेक हाजीर आशिल्ले. अभियंत्यांकडल्यान म्हायती घेवन खड्डे पुरोवपा वांगडा राज्यांतल्या गरजेच्या रस्त्यांची प्राधान्यान दुरुस्ती जातली अशें भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी म्हळां. महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्र आनी महासंचालक दूरसंचार मुख्यालय हांच्या जोड पालवान दूरसंचार विभागान आयज गोंयांत सुरक्षा संबंधीत वर्सुकी पश्चीम क्षेत्रीय परिशदेचें आयोजन केलें. आतां पुराय खबरो. घरां अधिकृत करपी तीन तरेकवार विधेयकांक राज्यपालांनी मान्यताय दिल्या. हे विशींची अधिसुचोवणी जारी जाल्या. सरकारी जमिनींतली कम्युनिदाद जमिनींतली आनी स्वताचे सुवातेवेली अनाधिकृत घरां अधिकृत करपाची तरतूद आशिल्ली तीन स्वतंत्र विधेयकां अधिवेशनांत संमत जाली. लॅजिस्लेटीव्ह डिप्लोमा दुरुस्ती कायद्याच्या आधारार कम्युनिदाद जमनींतली 28 फेब्रुवारी 2014 पयलींची 364 मीटर मेरेनची घरां वा बांदकामां अधिकृत करतले. ते खातीर अर्ज करून संबंधीत कम्युनिदादीची मान्यताय घेवची पडटली. सरकारी जमिनींतली अनाधिकृत घरां आनी बांदकामां अधिकृत करपाक भूमहसूल कायद्यान दुरुस्ती जाल्या. तशेंच स्वताच्या जमिनींतल्या पंचायत वाठारांत 664 मीटर जाल्यार नगरपालिका वाठारांत 1000 मीटर मेरेनची बांदकामांय आतां अधिकृत जातली. GST परिशदेची 56वी बसका आज नवी दिल्लींत सुरू जाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ह्या 2 दिसांच्या बसकेचे अध्यक्षस्थानार आसात. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लींत ह्या बसकेक हाजिरी लायली. तशेंच मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुश गोयल हांची भेट घेतली. उद्देग आनी वेपार वाडोवपा विशीं चर्चा जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. मंत्री दिगंबर कामत हांणी आज मंत्रालयांत अधिकृतरित्या पदभार स्विकारलो. अभियंत्यांकडल्यान म्हायती घेवन खड्डे पुरोवपा वांगडा राज्यांतल्या गरजेच्या रस्त्यांची प्राधान्यान दुरुस्ती जातली अशें भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी स्पश्ट केलां. खात्याच्या अभियंत्यांची बसका घेवन एकंदर नियाळ घेतले उपरांत उण्या आनी दीर्घकाळांतल्या कामांचो आराखडो तयार करतले. खड्डे पुरोवपा वांगडा रस्त्या कुशीकची झाडां आनी खांद्यो कुशीक करतले. रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्यान हातांत घेतले. हातूंत गांवगिरो आनी शारी असो भेदभाव करचे ना अशें दिगंबर कामत हांणी म्हळां. वीज मंत्री म्हणून जशें हांवें नवे उपक्रम सुरू केल्ले तशेंच उपक्रम भौशीक बांदकाम खात्यांत हांव सुरू करतलो अशें तांणी सांगलें.
WD ministry is very important ministry for the infrastructure projects, development of roads, bridges. So first I will take the review of the entire system from the chief engineer and everybody, and then I will decide my policies.
PR Council of India म्हळ्यार भारतीय जनसंपर्क मंडळा वतीन 19वी ग्लोबल कॉन्क्लेव कम्युनिकेशन 26 आनी 27 सप्टेंबराक कदंबा फर्न्स ह्या हॉटेलांत आयोजीत जातली. 2 दिसांच्या ह्या परिशदेंत 250 प्रतिनिधी वांटो घेतले. PR मळावेले तज्ञ, मिडिया तशेंच हेर मळावेले मानेस्त हातूंत वांटो घेतले, जाल्यार लंडन, स्विझर्लंड, श्रीलंका आनी नेपाळचे प्रतिनिधी लेगीत ह्या परिशदेंत वांटो घेतले. गोंय राज्य एड्स नियंत्रण संघटनेन जिल्हो पावण्यार आनी राज्य पावण्यार 11वेच्या विद्यार्थ्यां खातीर रेड रिबन प्रश्नमाची सर्तीच्या नोंदणी खातीरची निमाणी तारीख वाडोवन आतां 5 सप्टेंबर केल्या. चडांत चड उच्च माध्यमीक पंगडांनी ह्या सर्तींत वांटो घेवचो अशें आयोजकांनी आवाहन केलां. ही सर्त 8 सप्टेंबराक सकाळीं 9 वरांचेर पणजेच्या मिनेझीस ब्रगांझा सभाघरांत जातली. तरणाटे पिरायेच्या भुरग्यांक HIV आनी एड्स सारक्या जिवाक धोको आशिल्ल्या दुयेंसा विशीं आनी ताचे खातीर जाय आशिल्ली जिणे पद्दती विशीं शिक्षण दिवपाच्या हेतान गोंय राज्य एड्स नियंत्रण संघटनेन ही सर्त घडोवन हाडल्या. उच्च माध्यमीक शाळांच्या सगळ्या प्राचार्यांनी ही म्हायती विद्यार्थ्यां मेरेन पावोवपाचे आवाहन गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेन केला. गोंय राज्य एड्स नियंत्रण संघटनेचे प्रकल्प संचालक डॉ वंदना धुमे हांणी जिल्हो पावण्यावेले प्रस्नमाची सर्ती खातीर 25 प्रस्न 20 मिनटांनी सोडोवचे पडटले अशी म्हायती दिली. जिल्हो पावण्यावेले 2 उत्कृश्ट पंगड वेचून काडटले आनी ते राज्य सर्ती खातीर पात्र थारतले अशें तांणी सांगले. निमाणे सर्ती खातीर पयले इनाम 10,000 रुपया, दुसरे इनाम 8,000 रुपया, तिसरे इनाम 6,000 रुपया आनी चवथे इनाम 4,000 रुपया इतले आसा अशें गोंय राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या संचालकांनी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्र आणि महासंचालक दूरसंचार मुख्यालय हांच्या जोड पालवान दूरसंचार विभागान आज गोयात सुरक्षा संबंधित वर्सुकी पश्चिम क्षेत्रीय परिषदेचे आयोजन केले. दूरसंचार क्षेत्रात क्रांती झाल्या तरी ताचो गैरफायदो घेवपी सायबर गुन्यांवातूय वाढ जाला. ताचेर आळाबंद हाडपाचे सगळे यत्न चालू आसात. लोकांक विश्वासात घेवन सेवा दिवपाक आमी कटिबद्ध आसात अशें आश्वासन दितना दूरसंचार खात्याचे केंद्रीय सचीव डॉ निरज मित्तल हांणी अशा गुन्यांवांचेर नियंत्रण हाडपा खातीर संचार साथी एप सुरू केला अशी माहिती दिली. दक्षिण गोयातल्या केळशी या वाठारांत अस्तंत विभाग दूरसंचार खात्याची सुरक्षा परिषद सुरू जाल्ली आसून मित्तल हांणी आयज ह्या परिषदेचे आवासी पद्दतीन उक्तावण केले. दूरसंचार विभागान सायबर गुन्यांवांक फुडो करपाक जायते उपक्रम चालीक लायल्यात जातून नागरिकांक शेणिल्ले मोबायल सायबर धोके आणि अर्थिक फटवणुकीची कागाळ करपाक सक्षम करपी संचार साथी पोर्टल आणि ॲपाचो समावेश असा. या पोर्टलाकडे संपर्क साधल्यार बेगोबेग कारवाय करतात असे त्यांनी सांगले. दूरसंचार सुरक्षा खूप महत्वाची, आम्ही सगळ्यात चढ जतनाय घेतात. फाटल्या 2 वर्षात संचार साथीवरवी 4 कोटी जोडणी रद्द झाल्यात असे त्यांनी सांगले. सुमार 4 लाख चोरिल्ले मोबायल सेट मेळ्यात अशी माहिती त्यांनी दिली. गोयचे पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी याव्यार उलयतना गोय पुलीस सायबर गुन्यांवांचेर सादूर आसात आनी तांणी 50 चोरिल्ले मोबायल जप्त करून मूळ मालकाक परतून दिल्यात. हाचे भायर जायते सायबर गुन्यांव सोदून काढल्यात, तातूंत बिहार तमिळनाडू सारख्या हेर राज्यांनी गुन्यांव घडल्यात अशें तांणी सांगले. शिक्षणाच्या मळार उल्लेखनीय कामगिरी करपी 10 शिक्षकांक शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार 2024-25 जाहीर केला. 64व्या शिक्षक दिसा निमतान 5 सप्टेंबर 2025 दिसा सकाळी 11 वरांचेर दिनानाथ मंगेशकर कला मंदीर कला अकादमी कांपाल पणजी हांगा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हे पुरस्कार भेटयतले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. वारे वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 65 किलोमीटर इतलो वाडू येता, देखून नुस्तेमाऱ्यांनी हे काळात खोल दर्यांत वच्चे न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. आज सावन 6 सप्टेंबर मेरेन कांपालच्या इंडोर स्टेडियमांत आंतरराज्य अस्तंत विभागाची बॅडमिंटन सर्त जातली. ही सर्त भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या पालवान जातली. सर्तींत 36 गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आनी गोंय राज्यांतल्या खेळगड्यांचो आस्पाव आसा. 3 सप्टेंबराक सकाळी 9:30 वरांचेर सर्तीक सुरवात जाली. हे सर्तीत ज्युनियर चले आनी चलयो, सिनियर दादले आनी बायलांचे एकोडे, दोट्टी तशेंच मिश्र गटांत खेळ जातले. हे सर्तींत राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार नामना मेळयल्ले देशी खेळगड्यांचो खेळ पळोवपाक गोंयकारांक संद मेळटली. हे सर्तीचे निरीक्षक म्हूण कर्नाटकाचे कार्तिक कामत हांची निवड जाल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. घरां अधिकृत करपी 3 तरेकवार विधेयकांक राज्यपालांनी मान्यताय दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत नवी दिल्लींत GST परिषदेच्या 56व्या बसकेक हाजीर आशिल्ले. अभियंत्याकडल्यान म्हायती घेवन खड्डे पुरोवपा वांगडा राज्यातल्या गरजेच्या रस्त्यांची प्राधान्यान दुरुस्ती जातली अशें भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी म्हळां. महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्र आनी महासंचालक दूरसंचार मुख्यालय हांच्या जोड पालवान दूरसंचार विभागान आयज गोंयांत सुरक्षा संबंधित वर्सुकी पश्चिम क्षेत्रीय परिषदेचे आयोजन केले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.